हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती मॅजिक ऑफ चेंजमधून तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आजच्या भागात मी तुम्हाला स्टॉइसिझमच्या प्रभावशाली नियमांबद्दल सांगणार आहे, ज्याचा माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव पडला आहे. तुम्ही बुद्धिझम, हिंदुइझम, सुफिझम, ख्रिश्चॅनिटी, इस्लाम, जैनिझमबद्दल नक्कीच ऐकलं असेल, पण मला वाटतं तुम्ही स्टॉइसिझमबद्दल पण जाणावं. स्टॉइसिझम हा जीवनमार्ग आहे जो ग्रीक व रोमन फिलॉसॉफर्सनी तयार केला आहे 300 BC, म्हणजेच ख्रिस्त जन्मापूर्वी 300 वर्ष. आणि ह्यात काही प्रभावशाली नियम आहेत जे आपल्याला हे शिकवतात की आयुष्य कसं जगावं. तर पहिलं म्हणजे ते सांगतात की सगळ्या भावना ह्या अंतरंगातून जागृत होत असतात. ह्याचा अर्थ काय? तर उदाहरणार्थ आपण कोणाला तरी बोलतो का, हे तुझ्यामुळे मला राग आला किंवा तू मला सतावतो आहेस, पण हे खरं नसतं. ती व्यक्ती तुमच्या रागाला व त्रासाला खरं तर कारणीभूत नसतेच, तर ह्या भावना तुमच्या अंतरंगातून येत असतात. आणि स्टॉइसिझम आपल्याला हेच सांगते का आपल्या भावना ह्या आपल्या दृष्टिकोनांवर, समजुतींवर वा मतांवर अवलंबून असतात. ज्यावेळी तुम्ही तुमचा दृष्टिकोन, समजूत व मतं बदलू शकता, त्यावेळी तुमच्या भावना देखील बदलतात. म्हणूनच हे मान्य करा की सर्व भावनांचा उगम हा आपल्या अंतरंगातूनच होत असतो. दुसरं म्हणजे नियंत्रणाची मर्यादा समजून घ्या. म्हणजे काय? तर हे जाणा की तुमच्या नियंत्रणात फक्त काही ठराविक गोष्टीच असतात. जसं तुमची मानसिकता, तुम्ही काय खावं प्यावं, तुमच्या भावना इत्यादी, ह्याच तुमच्या हातात असतात किंवा नियंत्रणात असतात. ह्या गोष्टी तुमच्या आवाक्यातल्या आहेत. आणि कुठल्या गोष्टी तुमच्या हातात नसतात? तर जशी सुनामी येणं वा भूकंप होणं, किंवा हा जो आता कोविडचा जगभर पसरलेला प्रभाव बघा, इत्यादींसारख्या गोष्टींवरती आपलं नियंत्रण नसतं. देशाची संपूर्ण आर्थिक व्यवस्थाही आपल्या आवाक्यात नसते. म्हणूनच हे समजून घ्या की कुठल्या गोष्टी तुमच्या नियंत्रणातील आहेत आणि कुठल्या नाहीत. आणि ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाही त्यावर निष्कारण चिंता करत बसू नका. असं केल्याने तुम्हाला निव्वळ असमाधान व असंतोषच मिळणार आहे. तिसरं म्हणजे सतर्कतेने व जाणीवपूर्वक वाचा आणि सावधानतेने व काळजीपूर्वक त्याचा अवलंब करा, वापर करा, उपयोगात आणा. आपण बरेच जण खूप काही वाचत असतो, बघत असतो, ऐकत असतो, पण आपण जे वाचतो, ऐकतो वा बघतो त्याचं जाणीवपूर्वक ते असतं का? काही उद्देशाने आपण ते करत असतो का? काही कारणासाठी वाचतो, ऐकतो किंवा बघतो? कोणीतरी सांगतो की मी हे पुस्तक वाचलं, मी ते पुस्तक वाचलं, हे आर्टिकल वाचलं, तो ब्लॉग वाचला, पण ह्या वाचनाचा काही लाभ झाला का? त्यातून काही बोध घेतलात का? त्यातील गोष्टी तुमच्या आयुष्यात वापरलात का? जर तुम्ही ह्या वाचनातून किंवा ऐकण्यातून वा बघण्यातून जर काही बोध घेत नसाल वा धडे आयुष्यात गिरवत नसाल, तर त्याला काय अर्थ आहे याचा विचार तुम्हीच करा. चौथं जे सांगतात की गंतव्यस्थानाऐवजी प्रवासाचा आनंद घ्या. एन्जॉय द जर्नी रादर दॅन डेस्टिनेशन. बऱ्याचदा लोक आपलं लक्ष ठरवतात. जसं की जर मी घर बनवलं वा जर मी कंपनीचा VP झालो वा जर मी 1% मार्क मिळवू शकलो किंवा जर मी माझी 100 करोडची कंपनी उभी करू शकलो तरच मी आनंदी होऊ शकतो. ह्याचाच अर्थ ते प्रवासावर लक्ष देत नसतात. त्यांच्या साध्यावरती, गोलवरतीच त्यांचं फक्त लक्ष असतं. यामुळे अशा प्रवासातल्या हळुवार व सुंदर आणि मोलाचे क्षण ते हरवून बसतात. कदाचित तुम्ही त्या लक्ष्यापर्यंत पोचाल किंवा पोचणार देखील नाहीत. पण जर तुम्ही ठरवलं का त्या साध्यापर्यंत पोचवण्याचा प्रत्येक क्षण मी अनुभवणार, तर तुमचा संपूर्ण प्रवासच अर्थपूर्ण बनेल, नाही का? अन्यथा ह्याची कुठे खात्री असते का तुम्ही ते लक्ष्यापर्यंत पोचालच? तुमचं साध्य तुम्ही नक्कीच ठरवा व ते साध्य करण्याचा प्रयत्नही नक्कीच करा, पण तो खात्रीपूर्वकपणे साध्य होईलच असा अट्टाहास बाळगू नका. त्या साध्याच्या पूर्ततेसाठी व्यतीत केलेला प्रत्येक क्षण क्षण अनुभवा, हे जास्त महत्त्वाचं आहे. हे सगळे नियम मनापासून तुम्ही स्वीकारून बघा, वापरायला लागा आणि मग बघा तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टीची गरजच लागणार नाही. तर आज मी इथेच थांबते. धन्यवाद.